नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. अस्तंत आशियेतले परिस्थितीक लागून आव्हानात्मक काळ निर्माण जाला, कारण हो वाठार भारताच्या उर्जेचे एक मुखेल केंद्र आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. लोकांनी वावड्यांक बळी पडचे न्हय आनी सरकारान दिल्ले माहितीचेर पुराय विश्वास दवरचो असोय उलो प्रधानमंत्र्यांनी मारला. नुस्तेमारी आनी नुस्तेपालन समाप्ती जागतीक दिसा निमतान गोवा एनिमल लिबरेशन मुवमेंटा वतीन मांडवी न्हंयचेर देगेर जागृताय मोहीम जाली. गोंय सरकाराच्या कला आनी संस्कृती खात्याचे वतीन गोंयकार वारकऱ्यां खातीर मजत येवजण सुरू केल्ल्यान गोंयच्या वारकरी पंगडांची नोंदणी करपाची प्रक्रिया आयज सावन सुरू जाल्या. आतां पुराय खबरो. अस्तंत आशियातले परिस्थितीक लागून आव्हानात्मक काळ निर्माण जाला, कारण हो वाठार भारताचे उर्जेचे गरजा खातीर एक मुखेल केंद्र आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगलें. ते आकाशवाणीच्या वेल्या मन की बात कार्यावळीच्या 132व्या वाठ्यांत उलयताले.
जिस क्षेत्र में अभी युद्ध चल रहा है वह क्षेत्र हमारी ऊर्जा आवश्यकताओं का बड़ा केंद्र है. इसकी वजह से दुनिया भर में पेट्रोल और डीजल को लेकर संकट की स्थिति बनती जा रही है. हमारे वैश्विक संबंध, अलग अलग देशों से मिल रहा सहयोग और पिछले एक दशक में देश का जो सामर्थ्य बना है, इनकी वजह से भारत इन परिस्थितियों का डटकर मुकाबला कर रहा है. मैं आज मन की बात के माध्यम से सभी देशवासियों से फिर यह आग्रह करूंगा कि हमें एकजुट होकर इस चुनौती से बाहर निकलना है.
भारताचे जागतीक संबंध, साबार देशांक दिल्ले फाटबळ आनी दिल्लीन फाटल्या दशकांत निर्माण केल्लें बळगें हांकां लागून भारताक हे परिस्थितीक फुडें करप शक्य जालें अशें तांणी मुखार सांगलें. लोकांनी वावड्यांक बळी पडचे न्हय आनी सरकारान दिल्ले माहितीचेर पुराय विश्वास दवरचो असोय उलो प्रधानमंत्र्यांनी आपल्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान मारलो.
निश्चित तौर पर यह चुनौतीपूर्ण समय है. सभी देशवासियों से फिर यह आग्रह करूंगा कि हमें एकजुट होकर इस चुनौती से बाहर निकलना है. जो लोग इस विषय पर भी राजनीति कर रहे हैं उन्हें राजनीति नहीं करनी चाहिए. यह देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है. मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए. सरकार की तरफ से जो आपको निरंतर जानकारी दी जा रही है उस पर भरोसा करें.
प्रधानमंत्री मोदी हांणी भारताच्या गिरेस्त सांस्कृतीक दायजाचे जनभागीदारीतल्यान दस्तावेजीकरण करपाचो हेतू आशिल्ल्या ज्ञान भारतम सर्वेक्षणाचेर भर दिलो. ज्ञान भारतमाविशी उलयताना तांणी म्हळां,
हमारी महान संस्कृती और समृद्ध विरासत से है. इसका उद्देश्य देश भर में मौजूद पांडुलिपियों के बारे में जानकारी जमा करना है. इस सर्वे से जुड़ने का एक माध्यम भारतम ऐप है.
राष्ट्र निर्माणाची जापसालदारकी पुराय करपाक माय भारत हाची महत्वाची भूमिका आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. आयच्या कार्यावळींत प्रधानमंत्री उदका संवर्धनाचेर उलयले. देशाच्या जायत्या वाठारांनी गिमाची सुरवात जाल्ल्यान उदक वाचोवपाच्या संकल्पाचो पुनरुच्चार करपाची वेळ आयल्या अशें तांणी म्हळें.
पिछले 11 वर्षों में जल संचय अभियान ने लोगों को बहुत जागरूक बनाया है. इस अभियान के तहत देश भर में करीब 50 लाख आर्टिफिशियल वाटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बनाए गए हैं. जल संकट से निपटने के लिए गांव-गांव में सामुदायिक स्तर पर प्रयास होने लगे हैं. अमृत सरोवर अभियान के तहत भी देश भर में करीब 70,000 अमृत सरोवर बनाए गए हैं.
T20 विश्वचषक सर्तींत भारताचे जैत आनी जम्मू काश्मीरान पयलेच खेपे रणजी ट्रॉफी जिखिल्ल्याचो उल्लेख करीत हालीं भारतान खेळा मळार मेळयल्ल्या साबार जैतांची तोखणाय प्रधानमंत्र्यांनी आपल्या उलोवपांतल्यान केली.
भारत ने T20 वर्ल्ड कप में ऐतिहासिक जीत दर्ज की तो देश में हर तरफ खुशी की लहर दौड़ गई. अपनी टीम की शानदार सफलता पर हम सभी को बहुत गर्व है. जम्मू कश्मीर की क्रिकेट टीम ने रणजी ट्रॉफी को अपने नाम कर लिया. जम्मू कश्मीर के लोगों में खेलों को लेकर गजब का जज्बा रहा है. यह बड़े खेल आयोजनों का हब भी बनता जा रहा है. खेलो इंडिया विंटर गेम्स के लिए गुलमर्ग तो पहले ही अपनी पहचान बना चुका है.
नुस्तेमारी आनी नुस्तेपालन समाप्ती जागतीक दिसा निमतान गोवा एनिमल लिबरेशन मुवमेंटाचे वतीन मांडवी न्हंयचे देगेर जागृताय मोहीम घडोवन हाडली. नुस्तें, कुल्ल्यो, ऑक्टोपस ह्या सारख्या जलचर प्राण्यांच्या हितांचो विचार करपाचेर भर दिवप हो हे कार्यावळीचो हेत आशिल्लो. आयोजकांनी नमूद केलें की हे प्राणी संवेदनशील आनी बुद्धिमान आसात. दुयें उद्देगीक वसाहत भितरल्या रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण कामाचे उक्तावण आमदार जीत आरोलकार हांचे हस्तुकीं आयज जालें. ह्या वेळार सरपंच अमिता साळगांवकर हाजीर आशिल्ल्यो. तुये पंचायत वाठारांतल्या 50,000 चौखण मीटर सरकारी जमनीचेर हंगामी स्वरुपाचें मैदान क्रिकेट मोगींक आनी फुटबॉल मोगींक उपलब्ध करून दितले अशी माहिती आमदार जीत आरोलकार हांणी आपल्या उलोवपांतल्यान दिली. ते प्रमाण तशेंच 3 ते 5 एप्रील मजगतीं मोरजेंत आमदार चषक क्रिकेट सर्त जातली. ते सर्तींत सर्तकांनी व्हड प्रमाणांत वांटेकार जावचे अशें आमदार आरोलकार हांणी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन. तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंय सरकाराच्या कला आनी संस्कृती संचालनालयान गोंयातल्या वारकऱ्यां खातीर मजत येवजण सुरू करून गोंयच्या वारकरी पंगडांची नोंदणी करपाची प्रक्रिया आयज सावन सुरू केल्या. गोंयच्या वारकरी संप्रदायाक वर्सुकी पंढरपूर वारींत सहभागी जावपाक आनी भक्ती परंपरा सांबाळून दवरपाक मजत करपा खातीर ही येवजण सुरू केल्या. पंढरपूर वारीच्या काळांत गोंयच्या वारकरी संप्रदायाची योग्य वेवस्था जावची म्हूण ही येवजण आसा. शिरगाळ धारगळ वाठारांतल्या श्री महारुद्र हनुमान देवस्थानाचो वर्सुकी वर्धापन दीस मंगळारा 31 तारखेक मनयतले. ह्या निमतान भव्य कार्यावळ घडोवन हाडल्या. ह्या वेळार आमदार जीत आरोलकार हांचो भोवमान जातलो आनी नामनेचे गायक राजयोग धुरी हांची स्वरसंध्या ही सांस्कृतीक कार्यावळ जातली. देवस्थानच्या वर्धापन दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी घडोवन हाडल्यात अशी माहिती देवस्थानच्या आयोजक समितीन पत्रकार परिशदेवरवीं दिली. आनी खेळांत आयपीएल 2026 दुसऱ्या खेळांत आयज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमांत मुंबई इंडियन्स आनी कोलकाता नायट रायडर्स ह्या पंगडां मदीं खेळ जातलो. हो खेळ आतां कांय खिणां भितर म्हळ्यार 7:30 सुरू जातलो. सद्याचो वस्ताद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान काल बेंगळुरूंतल्या यम चिन्नास्वामी स्टेडियमांत जाल्ले उक्तावण्याच्या खेळांत हैदराबादेच्या सनरायझर्स ह्या पंगडाचेर 6 गडी राखून जैत जोडलें. त्यागराज स्टेडियम नवी दिल्ली 16 ते 22 एप्रील 2026 मजगतीं जावपी 69व्या राष्ट्रीय शालेय खेळा सर्तींत टेबल टेनीस खेळा प्रकारांत गोंय राज्याचें प्रतिनिधित्व करपा खातीर 14 वर्सां पिराये खालचे चले आनी चलयांचो टेबल टेनीस पंगड वेंचून काडपा खातीर खेळां आनी युवा वेव्हार संचालनालयान पणजेच्या इंडोर स्टेडियमाचेर फाल्यां 30 मार्च 2026 दिसा सकाळीं 9:30 ते 10:30 मजगतीं निवड चांचणी आयोजीत केल्या. हे निवड चाचणी खातीर संजय शिरोडकार हे प्रभारी अधिकारी आसात. चाचणीत वांटेकार जावपी खेळगड्यांचो जल्म 1 जानेवारी 2012 दिसा वा त्या उपरांत जाल्लो आसपाक जाय अशें जाळवणदारांनी कळीत केलां. आनी आतां हवामान. कर्नाटक आनी महाराष्ट्रा मजगतीं तयार जाल्लो उणो दाबाचो पट्टो आनी पुर्वेकडल्यान चलपी वाऱ्याक लागून राज्यांत फाल्यां म्हळ्यार 30 परां 31 मार्च आनी 1 एप्रिलाक पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. काल शेनवारा राज्यांत कांय सुवातींनी दमट वातावरण आशिल्लें. चडांत चड आनी उण्यांत उणें तापमानांत वाड कायम आशिल्ली. आयज आयतार पणजेचें चडांत चड तापमान 34.3° सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 25.4° सेल्सियस नोंद जालां. जाल्यार मुरगांवांत चडांत चड तापमान 34.4° सेल्सियस आनी उण्यांत उणें 25.6° सेल्सियस उरलां. फुडले 6 दीस राज्यांत चडांत चड तापमान 33 ते 34° सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 24 ते 25° सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. फाटल्या कांय दिसांनी राज्यांतल्या कांय वाठारांनी दमट हवामान आशिल्लें जाल्यार 70 म्हालांत कांय सुवातींनी वादळी वाऱ्या सयत पावस पडलो. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. अस्तंत आशियेंतल्या परिस्थितीक लागून आव्हानात्मक काळ निर्माण जाला कारण हो वाठार भारताचे उर्जेचें एक मुखेल केंद्र आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. लोकांनी वावड्यांक बळी पडचें न्हय आनी सरकारान दिल्ले माहितीचेर पुराय विश्वास दवरचो असो उलो प्रधानमंत्र्यांनी आपल्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान मारला. नुस्तेमारी आनी नुस्तेपालन समाप्ती जागतीक दिसा निमतान गोवा एनिमल लिबरेशन मुवमेंटाचे वतीन मांडवी न्हंयचे देगेर जागृताय मोहीम जाली. आनी गोंय सरकाराच्या कला आनी संस्कृती खात्याच्या वतीन गोंयकार वारकऱ्यां खातीर मजत येवजण सुरू केल्ल्यान गोंयच्या वारकरी पंगडांची नोंदणी करपाची प्रक्रिया आयज सावन सुरू जाल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.